चक्षु अविनश्यन्तं यत् पश्यति स पश्यति पैपतत्व तंतु नमे तरी तंतु सिंचिते आहे ऐसे खोली डोरा पाहे ऐक्य भेगा भूते आग्रवीची होती एकाची एक आहासी परी तू प्रतिती अंशी देवा यांची नामे की अनाने अनारिसी वर्तने वेश की सिनाने आते यांसे ऐसे देखो निकृति भेद सूसी घन कोटी तरी जन्माची आ कोटी नला हसी निको पई नाना प्रयोजन शिरे कीर्ये वक्रे वर्तुले होती एकी चीज फळे तुम्हें होतू का उजू वाकुरे परी बोली से हे न मोड़े ऐसी भूते अवगड़े परी वस्तु उजू अंगार गणी बहुवसी उष्णता समान जैसी तैसा नाना जीव राशि परेशु असी गगन भरी धारा परी पानी एक ची मीरा तैसा या भूताकारा सर्वान जो हे भूत ग्राम विषम परी वस्तु ते एक सम घटमठी व्योम जया परी हा नाशता भूता पासू एक आत्मा तो अविनाशु जैसा केयरा दिजी कसु सुवर्णा सा एवं जीव धर्म हिन्नु जो जीवेसी अभिन्नु देखे तो सुनयनु ज्ञानिया माजी ज्ञानाचा डोळा डोळसा माजी डोळस तो विदेशा हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो
वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दुसरा। नामस्मरणाचं महत्व सांगणारा हा अभंग मी चिंतनासहित नाम या विभागामध्ये म्हणून निरूपणाकरता घेतलेला आहे। नाम संकीर्तन हा वैष्णवांचा बाणा असतो, वैष्णवांच्या बरोबरच ती गोष्ट असते। वैष्णवांची जोडी म्हणजे नाम संकीर्तन। पापे अनंत कोडी गेली त्यांची अशा प्रकारे नाम संकीर्तन करणारे त्यांची देहबुद्धी गेल्यामुळं ते परहिताच्या ठिकाणी दक्ष राहिल्यामुळं पुण्य पर उपकार पापतेची परपीडा परपीडेचं पाप त्यांच्या ठिकाणी राहत नाही। देहबुद्धीजन्य स्वार्थिक बुद्धीनी केलेली कर्म अर्थात पाप विकार त्यांच्या ठिकाणी राहत नाहीत। अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ। एक जन्म नाही तर अनंत जन्म, अनंत जन्मांचं तप केल्यानंतर अशा प्रकारचं एक नाम की ज्या नामानी अनंत कोणी पाप नाहीशी होतात असं नाम येतं, स्फुरत जमत। असंही म्हणता येतं की अनंत जन्मांचं तप असल्यामुळं एक नाम घ्यायची बुद्धी झाली असंही म्हणता येऊ शकतं। सर्व मार्ग सुगम हरिपाठ, आणि हरिपाठ हरी हरी नामाचा परिपाठ केल्यामुळं सर्व मार्ग सुगम म्हणजे सोपे असे होऊन जातात। कोणते सर्व मार्ग? परमेश्वराकडे जाण्याचे सर्व मार्ग। योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी। योग हा मार्ग आहे, याग हा मार्ग आहे, क्रिया कर्मकांड तसंच कर्म करणं हाही एक मार्ग आहे, धर्माधर्म विचार हाही एक मार्ग आहे, मायेच्या संबंधी विचार करून माया बाजूला सारणं हाही एक विचार आहे। या सर्व मार्गांची नीट व्यवस्था नामस्मरणामध्ये होते। एकतर ते मार्ग सुगम होऊन जातात, सोपे होऊन जातात, त्याच्यातला अवघडपणा नाहीसा होतो। आणि हे मार्ग देखील विलयाला जाऊन परमात्मा भाव शिल्लक राहतो, हरी भाव शिल्लक राहतो। अशा प्रकारेही ते मार्ग नाहीसे होऊन जातात। ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी वीण नेम नाही तुझा। ज्ञान देवांना यज्ञ हाही एक मार्ग आहे, न वेदोक्त मार्ग आहे। यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञान देवांना मात्र अशा प्रकारे यज्ञ याग क्रिया धर्म हे सर्व हरी नामाच्या उच्चारणामध्येच येऊन जातात, वेगळे करण्याची आवश्यकता भासत नाही। हरिस्मरणपूर्वक किंवा यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञानदेव करतात असाही अर्थ होऊ शकेल। हा चिंतनाच्या विभागात घेण्याचं कारण असं आहे की याच्या संबंधी अनेक मार्गांचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे। योग याग क्रिया धर्म धर्माधर्म माया यज्ञ याग क्रिया धर्म अशा प्रकारे, तसं सर्व मार्ग सुगम हरिपाठ असेही उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेले आहेत। एक अर्थ असा की हरिपाठामध्ये बाकीचे मार्ग अनुसरण्याची आवश्यकता नाही। एक सुगम हरिपाठ हरी हरी म्हटलं म्हणजे झालं। पण दुसरा असाही अर्थ होतो की हे सगळे मार्ग हरी नामस्मरणासहित करत असताना सुगम होऊन जातात। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यज्ञ याग क्रिया धर्म किंवा योग याग धर्माधर्म माया यांच्यावर टीका करतात असा एक आभास निर्माण होतो हे सगळं वाचत असताना। तसं नसून सर्व प्रकारचे मार्ग अनुसरत असताना जर नामस्मरणासहित अनुसरले तर ते सुगम होऊन जातात असा स्पष्ट उच्चार ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये काढलेला आहे। ज्यांना याग करायचा नाही समजू शकतो आपण ही याग करत नाही, ज्यांना यज्ञ करायचा नाही समजू शकतो आपण ही यज्ञ करत नाही, अनेक लोक यज्ञ करत नाहीत, पण यज्ञ करणारेही लोक आहेत ना। याग करणारे लोक देखील आहेत ना, योगाचं अनुसरण करणारे देखील लोक आहेत ना, या सगळ्यांना एका क्षणामध्ये योग नको, याग नको, ध्यान नको, कर्म नको असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत आणि विचारवंत एका क्षणात बाजूला सारणार नाहीत, कधीही असं होणं शक्य नाही. आपण जे करतो, आपण जी साधना करतो, त्या साधनेच्या प्रतिपादनाकरता म्हणून मोठ्या मोठ्या ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अशा मोठ्या मोठ्या संतांचे दाखले प्रमाण म्हणून देणं ही एक पद्धत होऊन गेलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज योगावर टीका करतात, ज्ञानेश्वर महाराज यागावर टीका करतात, यज्ञावर टीका करतात, अशी निरूपणं चालतात. परमार्थ कधीही एकांगी नाहीये. परमार्थामध्ये समग्रता आहे. आणि ज्यांनी भगवद्गीतेवर टीका केलेली आहे, ज्यांनी भगवद्गीता जी मुळातच व्यापक आहे आणि सर्वसमावेशक आहे, अशी व्यक्ती त्या टीकेपुरते सर्वसमावेशक उद्गार काढेल आणि नामस्मरणाचा गौरव करत असताना संकुचित उद्गार काढेल की नामस्मरणच श्रेष्ठ आहे आणि बाकी सगळं काहीच अर्थाचं नाही, असं होणं संभवनीय नाही. म्हणून चिंतनाकरता, म्हणून चिंतनपूर्वक नामस्मरण करावं या विभागाखाली हा अभंग मी घेतला. जे वैष्णव आहेत म्हणजे भक्त आहेत विष्णूंचे, परमात्म्याचे, त्यांना नामस्मरण सुलभ आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकींची खुंटली रहाटी आघवी. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासे नाही. ऐसे माझे नि नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. नामस्मरणाचा हा महिमा निसंशय आहेच. त्यामुळे नामसंकीर्तन ही वैष्णवांची जोडी आहे. आणि जे अशा पद्धतीने नामसंकीर्तन करतात त्यांची अनंत कोडी पाप, कोट्यावधी पाप नाहीशी होतात, ही वस्तुस्थिती आहेच. आणि जो रमून गेला नामस्मरणामध्ये, त्याला नाम मुखामध्ये आलं आणि मुक्ततेचा भाव झाला. नाम मुखामध्ये आलं आणि प्रेमाने कंठ अवरुद्ध झाला. नाम मुखामध्ये आलं आणि हृदय भरून आलं परमेश्वराविषयीच्या प्रेमामुळे. नाम मुखामध्ये आलं आणि अद्वैत भावनेने समरस होऊन गेला, त्याला किती पुण्य वाटेल. त्यामुळे पाप तर नाहीशी झालीच, पण पुण्याचाही फार मोठा भाग आपल्यापाशी आहे अशी भावना होणारच होणार. आणि सर्व मार्ग सुगम हरिपाठ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिपाठामध्ये एकदम सुगम मार्ग, सर्व मार्ग म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सुगम झालेला आहे हरिपाठामुळं. सर्व मार्ग सुगम हरिपाठ म्हणजे नामस्मरण करत असताना बाकीच्या मार्गांचं अनुसरण करताना तेही सुगम होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असाही अर्थ निघतो आणि हा अर्थ प्रशस्त आहे, व्यापक आहे, संकुचितता नाही. योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी. योग याचा अर्थ प्रस्थापित अर्थ राजयोग अथवा हठयोग असा आहेच. योगाच्या प्रक्रियेमध्ये मन, प्राण आणि वासना या तीन गोष्टी ज्या मुळात प्रत्येक व्यक्तीपाशी आहेत, त्याच्यापैकी एकाचा लय घडणं ही योगाची प्राथमिक गरज असते. राजयोगामध्ये मनाचा लय घडतो, जे ध्यान करतात त्यांना माहित आहे की प्रथम राजयोगामध्ये मनाचा लय घडतो. मनाकडे साक्षित्वाने पाहायला सांगितलं जातं. मन नाहीस होतं, वृत्ती नाहीशा होतात, वृत्ती शून्यता येते. निर्विचार शून्यतेच्या ठिकाणी मन नाहीस होतं आणि मन नाहीस झालं की प्राण देखील नाहीसे होतात. प्राणांचाही लय होतो आणि पाठोपाठ वासनांचाही लय होतो. वासनांतरांची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने की जे. ज्ञानेश्वर महाराजांचे स्पष्ट शब्द आहेत. म्हणून राजयोगाच्या ठिकाणी मन नाहीस होतं, विचार नाहीसे होतात, निर्विचारता प्राप्त होते. ही निर्विचारता शून्याच्या स्वरूपामध्ये शिल्लक राहते आणि त्याच्या पाठोपाठ प्राणांचाही लय होतो आणि वासनांचा लय होतो. मन, प्राण आणि वासना यांचा जर लय झाला तर मन, प्राण आणि वासना हे ज्याच्या सत्तेनी काम करत असतात, ज्याच्या सत्तेनी कार्यरत असतात, ती सत्ता प्रगट होते, आत्मभाव प्रगट होतो. आपण आत्मा अशा प्रकारचा दृढ निश्चय साधकाला प्राप्त होतो. द्रष्टुहु स्वरूपे अवस्थानम, जो द्रष्टा असतो तो स्वरूप बोधाला प्राप्त होतो. राजयोगामध्ये असं घडतं. हठयोगामध्ये प्राणांचा प्रथम लय होतो, त्याच्या प्रक्रियेमध्ये ती गोष्ट आहे. जसं राजयोगामध्ये मनाचा लय होतो तसं हठयोगामध्ये प्राणांचा प्रथम लय होतो. आणि प्राणांचा लय झाल्यानंतर मग मनाचा लय होतो. एका विशिष्ट मार्गाने, कुंडलिनी शक्तीच्या आधाराने, प्राणशक्ती सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करते आणि षटचक्र ओलांडून प्राणशक्ती चिदाकाशामध्ये लीन होते. त्याच्या पाठोपाठ मन लीन होतं आणि वासना लीन होतात आणि तीच प्रक्रिया घडते. साधक स्वरूप बोधावर येतो. प्रस्थापित जे योग या शब्दाने ध्यान प्रतीत होतं, ध्यान हा शब्द दृग्गोचर होतो, सर्वांच्या लक्षात येतो, तो योग हा शब्द राजयोग आणि हठयोग या दोन गोष्टींना वापरला जाणारा शब्द आहे. तिसरी एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया देखील खरं म्हणजे योगाच्या अंतर्गतच आहे. ती प्रक्रिया म्हणजे वासनेचा लय घडतो. वासनेचा लय घडल्यामुळं मनाचा आणि प्राणांचा लय होतो. पण हा वासना लय आणि वासना लयाच्या पाठोपाठ मनाचा लय आणि प्राणांचा लय, ही गोष्ट भक्तीच्या योगाच्या ऐवजी भक्ती या नावाने ओळखली जाते. भक्ती करत असताना, भाव भरून आलेले असताना पंढरीनाथांच्या समोर उभे आहात, कुठल्याही योगाचा अभ्यास करत नाही, याचा अर्थ मनाचा लय घडवत नाही आत, प्राणांचा लय घडवत नाही आत, पण वासनांचा लय होतो. ते रूप पाहिल्यानंतर देह संबंधित वासना नाहीशा होतात, त्याच्या पाठोपाठ मन लीन होतं आणि प्राणांचा देखील लय होतो. संतांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवलं, तुम्ही योगाचा म्हणजे ध्यानाचा अभ्यास करत नाही आहात पण वासना लीन होतात. पायावर डोकं ठेवल्यानंतर उन्मनी अवस्थेत जाणारी मंडळी आहेत. याचं कारण वासना लीन झाल्या, वासना लीन झाल्या मन लीन झालं, मन लीन झालं प्राण लीन झाले. फक्त हठयोगामध्ये प्रथम प्राण लीन होतात आणि मग नंतर मन आणि वासना लीन होतात. बाकी उर्वरित राजयोगामध्ये मन प्रथम लीन होतं आणि पाठोपाठ प्राण आणि वासना लीन होतात आणि भक्तीचा एक मार्ग म्हणून धरला जातो. तोही राजयोगाचाच मार्ग आहे पण ध्यान न करता देखील दर्शनानी देखील वासना लीन होतात, मन आणि प्राण लीन होतात आणि आत्मदर्शन होतं. योगावर ज्ञानेश्वर महाराज टीका नाही करणार. ज्या गोष्टींनी परमेश्वराशी एकरूपता साधते ती निरर्थक आहे असं कसं म्हणतील, हरिपाठ जरी सांगत असले तरी शक्य नाहीये. आचार्यांनी योग तारावली सारखे उत्तम उत्तम अशी काव्य लिहिली, ती काही एवढी निरर्थक म्हणून लिहिली नाहीत. आणि ह ठ योग हा जो आहे त्याच्यामध्ये मराठी भाषिक आपण असल्यामुळं हठ योग त्याचा हट्टासारखा, म्हणजे आपल्याला हट्ट हा शब्द त्याच्यातून आठवतो आणि काहीतरी कठोर उपासना आहे असा एक सगळ्यांना समजेल असा सामान्य अर्थ काढून लोकांसमोर ठेवला जातो. म्हणजे काहीतरी हट्टाने निग्रहानी कट्टाने अशी ह ठ योग. ह म्हणजे सूर्यनाडी आणि ठ म्हणजे चंद्रनाडी, या चंद्र आणि सूर्य या दोन नाड्यांचा समन्वय साधून प्राणशक्तीला प्राणशक्तीच्या सहाय्याने चिदाकाशापर्यंत कुंडलिनी शक्ती पोहोचवणं हा ह ठ योग याचा अर्थ आहे. याचा हट्टाशी संबंध नाहीये, कष्टाशी देखील तेवढा संबंध नाहीये. जे करणारे आहेत त्यांना असे कष्ट नाही वाटत, न करणाऱ्यांना सगळंच कष्ट वाटतात. सोपं म्हणून जे ध्यान सांगितलंय हठयोग तुम्हाला कष्टदायक वाटतं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी राजयोग म्हणून हे ध्यान सांगितलं ना, कोणाला हे सुलभ वाटतं? न करणाऱ्याला सगळीकडेच कष्ट आहेत आणि करणाऱ्याला तसे कष्ट काही नाहीत. हे हठयोग देखील सांप्रत्याचे मार्गदर्शक, इतके चांगले मार्गदर्शक नसल्यामुळं हा योग मागं पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आवरून धरण्याच्या अशा असल्यामुळं, पण आवरून धरण्याच्या आहेत याचं भय ते न करणाऱ्याला आहे, करणाऱ्याला त्याचं काही भय नाहीये. तो आपणहून आवरून धरतो, त्याची एवढी कीव करण्याचीही कारण नाही, करुणा करण्याचंही कारण नाही. काय त्यांनी तोडातोडी करून टाकली? म्हणून हठ योग जो सांगितला जातो तो योग. आणि राजयोग हे योग देखील हरिपाठामुळं सुलभ होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण हठ योगामध्ये देखील प्राणायाम करत असताना ओंकाराचं स्मरण काही ठिकाणी सांगितलं जातं. नुसता प्राणायाम नव्हे तर प्राणायाम करत असताना ओम एका मात्रेमध्ये, तर चार मात्रेमध्ये कुंभक आणि दोन मात्रेमध्ये पूरक, अथवा नाम देखील सांगितलं जातं. श्रीराम जय राम जय जय राम एक श्वास एका नाकपुडीतून घेत असताना, चार श्रीराम जय राम जय जय राम ही नामस्मरण होईपर्यंत कुंभक आणि दोन पूरक सोडत असताना दोन वेळेला नामस्मरण करणं, मग उलटी प्रक्रिया, असा प्राणायाम तासनतास करणं, म्हणजे त्याच्यातही दोन भाग आहेत. एक म्हणजे अंदाजानी एक भाग चार भाग आणि दोन भाग घ्यायचे, थांबायचे आणि सोडायचे, आणि उलट्या बाजूनी तीच प्रक्रिया करायची. संपूर्ण अव्यक्त उपासना म्हणून सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील ईश्वर प्रणिधान सांगितलेलं आहे. ओंकारासहित अथवा नामस्मरणासहित असे श्वास घ्यायला काही काही ठिकाणी सांगितलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचंय की हरी नामासहित हे सुलभ जातं. ज्याला नामस्मरण सोपं जातं, जन्मभर ऐकण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये वेळ गेला पण नामस्मरणाने कुठेही समाधान शांती कशी नाही लाभली जी तुकाराम महाराजांना लाभली, ज्ञानेश्वर महाराजांना लाभली. मुक्तीवरची भक्ती, मुक्तीचं दर्शन देखील नाही आणि मुक्तीवरची भक्ती श्रेष्ठ, म्हणून मग तुम्ही मुक्तीकडेही जायचं नाही आणि भक्तीकडेही जायचं नाही. तुम्ही करताय तीच भक्ती श्रेष्ठ की काय, ती मुक्तीवरची भक्ती आहे की काय, असं असल्यामुळे निरूपण अर्धवट करण्याची प्रथा सुरू झाली. संतांचे जे अभंग आहेत ते अभंग, ज्ञानेश्वर महाराजांचे जे अभंग आहेत ते अभंग जर नीट समजले नाहीत तर मग आम्ही करतो त्याच्या समर्थनार्थ अभंग वापरण्यासारखं होईल, तसं होऊ शकत नाही. म्हणून चिंतनासहित नामस्मरण या प्रक्रियेमध्ये हा अभंग मी घेतलेला आहे. अशा प्रकारचा जो हा योग आहे, हा योग नामस्मरणासहित जर केला तर तो मार्ग देखील सुगम होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि आग्रह नाहीये की हा योगच तुम्ही अभ्यासा, तुम्ही केवळ नामस्मरण देखील करू शकता. पण योगाचे जे अभ्यासी आहेत ते अभ्यासी म्हणजे काय, सगळ्यांनी टिंगल करण्याची वस्तू अशी गोष्ट नाहीये. तीच गोष्ट यागाच्या संदर्भात देखील आहे. पूर्वीपासून वसिष्ठांपासून याग केलेले आहेत, विश्वामित्रांनी याग केलेले आहेत, अनेक ऋषींनी याग केलेले आहेत. किती चांगल्या भावनेनी याग केलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः यागामध्ये सहभागी झालेले आहेत. राजसूय याग जो केला त्याच्यामध्ये त्यांची अग्रमानाने पूजा झालेली होती. हे जर इतके अप्रशस्त मार्ग असते तर भगवंत समा त्याच्यात सामील झाले असते का? नामस्मरणाचं वर्म न चुकता याग करावा एवढंच म्हणणं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. यागच करू नये असं नाही, ज्याला करायचं त्यांनी करावं, ते काही इतकी काही चुकीची गोष्ट नाहीये. याग अतिशय पवित्र भावनेनी करण्याची गोष्ट आहे, अर्पण बुद्धीनी करण्याची गोष्ट आहे, समाजाच्या हिता कडे दृष्टी ठेवून करण्याची गोष्ट आहे. त्याच हितामध्ये आपलं आत्महित देखील आलं अशी भावना ठेवून करण्याची गोष्ट आहे. यागाने चित्तशुद्धी देखील होते, तिथं जी कर्म चाललेली असतात. मंत्राचं उच्चारण चाललेलं असतं, अर्पण बुद्धीनी काही अग्नीला अर्पण करत असतात. कोणी असं म्हणतात की खूप वाया जातं, एखाद्या लग्नात वाया जाणारं अन्न पहा म्हणजे तुम्हाला समजेल की यागात काहीच वाया नाही जात. मी एका लग्नाला गेलो होतो, मारवाड्यांचं लग्न होतं, मारवाडी लोकांवर टीका नाही करत या, तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे टाकून देणं ही पद्धतच आहे. इतक्या प्रकारचे स्टॉल होते, प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं घ्यायचं आणि थोडी चव हे करून टाकून द्यायचं दुसरा स्टॉल. कारण एका स्टॉलवरच तुम्ही घेतलं आणि जर खाल्लं तर तुमची खाण्याची क्षमता किती कमी असते. तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन जेवू देखील शकत नाही, खरंच खाऊ शकत नाही. पण घ्यायचं मात्र सगळं आणि थोडंसं खाऊन टाकून द्यायचं हे चालतं. आणि मारवाडी सोडून द्या, सामान्य लग्नांमध्ये देखील जे आग्रह होतात आणि व्यक्ती खाऊ शकत नाही म्हणून जे टाकून दिलं जातं, म्हणून एवढी टीका करण्यासारखी, सरसहा टीका करण्यासारखी गोष्ट नाहीये. यज्ञ आणि याग की ज्याच्यामध्ये काहीतरी नासधूस होते असं समजणं, चांगल्या कारणाकरता म्हणून अर्पण केलेलं असतं, चांगल्या बुद्धीने अर्पण केलेलं असतं, परमात्म्याकरता म्हणून, परमात्म्याने दिलेलं आहे, थोडं परमात्म्याला काढून परमात्म्याला देतो आहे अशा भावनेने अर्पण केलेलं असतं। असं अर्पण करता करता आपण अहंता देखील अर्पण करतो आहोत यज्ञवेदीमध्ये। अशी भावना कुठेतरी असली पाहिजे। वशिष्ठ जेव्हा यज्ञ करत असतील तेव्हा कसा यज्ञ करत असतील? काहीतरी साधन आहे की नाहीये? आपला देहभाव अर्पण करतो आहोत, आपली जी संग्रह बुद्धी आहे ती संग्रह बुद्धी यामुळं नाहीशी होवो अशी काही भावना असेल आणि त्याद्वारा शांती समाधानाचा लाभ होत असेल। मात्र याग करत असताना जर या गोष्टी चुकल्या, अशा प्रकारचा भाव ठेवायला चुकला तर याग व्यर्थ जाईल, कर्मकांडामध्ये जमा होईल। नाम देखील कर्मकांडामध्ये जमा होतं, नुसतं रामराम रामराम करणं, कुठलीच आत गोष्ट न शिरता। त्यामुळे कर्मकांडाविषयी कोणी बोलायचं काही कारण नाही। त्याच्यातली भावना गेली की कर्मकांड आलंच आलं। म्हणून हा जो याग आहे जो मुळातच पवित्र भावनेने केला जातो, ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं नाही की तुम्ही याग करा, तुम्ही यज्ञ करा, पण जर केला तर हरिभावने सकट करा, सुगम होऊन जाईल तो पंथ। यागाचा पंथ देखील सुगम होईल, योगाचा पंथ देखील सुगम होईल, क्रियेचा पंथ देखील हरिस्मरणपूर्वक क्रिया केल्यामुळे सुगम होऊन जाईल। कारण आपण जी कर्म करतो ती कर्म आपण करतो याचा अर्थ आपल्या देह मन बुद्धीकडून घडतात आणि त्या देह मन बुद्धीला मी असं समजत असतो। तसंच कर्म विशिष्ट हेतूनी केलं जातं, निष्प्रयोजन असं कर्म कोणीच करत नाही। एक जर भगवंत सोडले तर प्रयोजन रहित असं कर्म कोण करतो? भगवंत मात्र म्हणतात की मी जी कर्म करतो त्या कर्मामध्ये मला मिळवण्यासारखं काही नाही, मला या तिन्ही लोकात कर्तव्य म्हणून काहीही नाही, कारण मी माझ्या ठिकाणी परिपूर्ण आहे म्हणून कर्तव्य म्हणून काही नाही। कर्म जेव्हा केली जातात तेव्हा कर्म करण्यामध्ये मुळात संकल्पना ही आहे की तुम्ही अपूर्ण आहात म्हणून कर्म करत आहात, देह मन बुद्धीला वश होऊन तुम्ही कर्म करत आहात। पण हीच कर्म घडत असताना जर आत लक्ष दिलं नामस्मरणाच्या योगानी तर देह तरी वरिचिलीकडे आपुल्यापरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची असं होऊन जातं। म्हणून मनाच्या ठिकाणी असणारी जी बैठक आहे ती बैठक नामस्मरणामुळे तयार होते। कर्म करत असताना जर प्रामाणिक भावाने तर कदाचित असा भाव, कदाचित म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने नामस्मरण करत असाल, राम माझ्याकडून कर्म करून घेतो असा भाव राहील, किंवा माझी कर्म रामाला अर्पण होत आहेत असा भाव राहील, किंवा या कर्मातून रामच प्राप्तव्य आहे असा भाव राहील, काही झालं तरी चालेल, अशा पैकी कोणत्याही एका भावाने जर कर्म केली तर देहबुद्धी जाईल, ममत्व जाईल, कर्म करत असताना मी आणि माझं जे निर्माण होतं ती गोष्ट जाईल, अभिनिवेश जाईल कर्म करताना निर्माण होणारा। आणि जर अशा प्रकारे कर्म घडली तर ती कर्म चित्तशुद्धीद्वारा भगवंतालाच प्राप्त करून देतात, भगवंतांची वचन आहेत तशी, क्रिया न करता केवळ म्हणजे कर्म न करता प्राप्त वाट्याला आलेली कर्तव्य कर्म न करता राहणं हे भगवंताला जर मान्य नाही तर ज्ञानेश्वर महाराज कसं सांगतील की क्रिया न करता केवळ नामस्मरण करा, शक्यच नाहीये. त्यामुळं सर्व मार्ग सुगम हरिपाठ याचा अर्थ असा होतो की हे क्रिया ते देखील कर्म हरी हरी म्हटल्यामुळं चांगलं उत्तम असं होतं की जे आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात. आणि धर्माधर्म धर्माधर्म विचार हा प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक राहतो. धर्म ही गोष्ट ठरते कशी? पूर्वीहून गेलेले जे ज्ञाते आहेत ते ज्ञाते जसे वागले त्याच्यावरून धर्म ठरतो. कर्तव्य आणि अकर्तव्य हे केवळ या न्यायाने ठरतं. ज्ञाता आहे जो परमात्म भावामध्ये आहे आपल्यासारखे लोक जाऊन अशा ज्ञानी पुरुषाकडे प्रार्थना करतात की आमच्या हिताचा मार्ग काहीतरी तुम्ही सांगा. त्याचं जे जीवन आहे ज्या पद्धतीने त्याचं जीवन घडलेलं आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सतत अंतर्मुखतेने परमात्म्याला शोधणं विविध साधनांच्या योगाने, आणि असं शोधत असताना कर्म अशा बेताने त्यांनी केलेली असतात की ज्या कर्मांमुळं आतला बोध बिघडणारच नाही अशा बेताने बाहेरची कर्म केलेली असतात. ही जी बाहेरची कर्म करण्याची ज्ञात्याची खुबी आहे त्याला धर्म असं म्हटलं गेलं. त्यांनी तसं सांगितलं, आलेल्या लोकांना त्यांनी तशा प्रकारचा उपदेश केला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ही तसंच म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. धर्म म्हणजे एवढीच गोष्ट आहे. वडिलांनी म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींनी ज्या झोकांनी ज्या धोरणांनी कर्म केलेली असतात किंवा वर्तन केलेलं असतं त्याला धर्म असं म्हटलेलं असतं. पण याचा एक आंतरिक भाग असतो तो म्हणजे सतत परमेश्वर प्राप्ती करता अंतर्मुखतेने उपासना करणं. सतत त्याच्याकडे लक्ष ठेवणं आणि बाह्य आचार विचार सांभाळणं. आणि दुर्दैवाने धर्माला फक्त बाह्य आचार विचार जेवढं आपल्याला समजतं तेवढंच आपल्या आकलनाप्रमाणे तेवढंच आपल्याला समजतं. त्याचा आंतरिक भाव हा अप्रगटच राहतो. कोणाचाही आंतरिक भाव अत्यंत अप्रगट राहतो. एखादे महापुरुष असतील त्या महापुरुषांनी जीवनभर हरिपाठ म्हटला असेल तर संप्रदाय असा निर्माण होतो की सतत हरिपाठच म्हणत राहायचं. त्यांनी कोणत्या भावाने म्हटला ही गोष्ट लक्षात येणं फार कठीण राहतं. त्याच्याऐवजी त्यांचे ओठ सतत हरिपाठाने हलत होते बस तेवढंच. म्हणून जो अप्रगट भाव राहतो तो अप्रगट भाव समजणं खूपच कठीण असतं. आणि जो प्रगट भाव असतो त्याच्यावरून मग धर्म ठरतो. म्हणजे पुढं गतानुगतिको लोको न लोको परमार्थिनः असं म्हटलेलं आहे तशा प्रकारचा धर्म गतानुगतिकत्वाने ठरतो. कोणी कर्ममार्गाने म्हणजे वेदविहित कर्ममार्गाने गेलं असेल तर तो तीन त्रिकाळ स्नान करेल, संध्या करेल, सोवळं पाळेल, विशिष्ट वेळेला विशिष्ट वेदोक्त मंत्र म्हणेल, जप करेल, ध्यान करेल, हे सर्व करत असताना त्याचा आंतरिक भाव समजणं जवळपास अशक्य गोष्ट असल्यामुळं त्यांच्या संप्रदायामध्ये एवढ्याच गोष्टी शिल्लक राहतात. तीन त्रिकाळ, संध्या, स्नान, संध्या, वैश्वदेव, उपासना. पण अशा गोष्टी तिथे अनुयायी मात्र कुठंच जात नाहीत. का बरं नाही जात? कारण ज्ञाते पुरुष जे करतात त्याचा यांनी केवळ धर्म बनवून टाकला, म्हणजे वरची आचरणाची गोष्ट फक्त यांनी आचरली. कुठल्या तरी संप्रदायामध्ये मी पाहिलं की ते जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू एक विशिष्ट प्रकारची लोकरीची टोपी घालतात, तर त्यांचे सगळे शिष्य लोकरीची विशिष्ट प्रकारची टोपी घालायला लागले. कदाचित असं असेल काही सायनसचा त्रास असेल, या भागामध्ये त्यांना शारीरिक कारणाकरता देखील उष्णतेची जवळीक हवी असेल, काही असेल, पण मग तो संप्रदाय सुरू झाला तशा टोप्या वापरणं. कोणी जर सद्गुरूंनी तशी कफनी म्हणून कोणी जर दाढी वाढवायला लागलं तर मला भीती वाटते की संप्रदाय दाढीचा होतो की काय. बरं आहे की तुम्ही कोणी तसे व्हाल दिसत नाही फारसे. कारण धर्म नाहीये हा. आंतरिक भावनेनी जे केलं जातं तर ते विसरलं जातं आणि बाह्य गोष्ट केवळ सांभाळली जाते. या बाह्य गोष्टीत काहीच नसतं. म्हणून स्वरूपानंदांनी किती 1913 साली का काहीतरी मित्राला लिहिलेलं पत्र आहे, 13 नाही मला वाटतं 33 साली, की सांप्रत धर्माचा प्राण निघून कधीच गेलेला आहे, धर्माचं केवळ कलेवर शिल्लक आहे. ज्या भावनेनी शंकराचार्य उपासना करत असतील, स्वतः रचलेली स्तोत्र म्हणत होते, किती प्रेमाने ओथंबून ते सगळं करत होते, त्याचं नंतर कर्मकांड करण्यात गंमत तरी काय, पण कर्मकांड केलं समजा तर मग त्याच्यात तसाच भाव ओतावा ही गोष्ट अभिप्रेत आहे. त्याच्यावर टीका नको करायला एक वेळ, पण मग तो भाव नसेल तर ते व्यर्थ राहतं. म्हणून धर्म आणि अधर्म ही गोष्ट यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतरो जना, श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात तसं सामान्य लोक आचरण करतात हे लक्षात घेऊन श्रेष्ठ पुरुषांनी किमान आचरण तरी उत्तम ठेवावं. म्हणजे कसंही आचरण जरी ठेवलं तरी शास्त्राची त्याला मर्यादा आणि बंधन नाही. तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो की जो श्रेष्ठ पुरुष आहे त्याला शास्त्रांनी आचरणाचं कोणतंही बंधन नाही घालून दिलं, तशी शास्त्रवचनच आहेत. पण तरी देखील त्याचं पाहून इतर लोक आचरण करणार असल्यामुळे निदान आचरणाचा तरी धर्म तयार झाला. आणि प्रत्येक अतिशय उत्तम तत्वज्ञान असलेल्या अशा अनुयायांचा असा आचरणात्मक एक धर्म तयार झाला. या धर्माला खरी प्रतिष्ठा भावनेमुळे मिळते असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. हरी स्मरणपूर्वक आणि आंतरिक भावना ठेवून मग धर्माधर्म विचार हा उत्तम राहतो. आंतरिक भावना न ठेवता जर धर्माधर्म विचार झाला तर मग धर्मामध्ये जर काही नसेल, धर्म म्हणजे मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुम्ही ऑफिसमध्ये काम करणार असाल, आम्हाला होतं ते, आम्ही असं बायबल म्हणायचंय आमच्या ऑफिसमध्ये त्याला की याला अनुसरून सगळं करायचं. त्याच्यात नसेल अशी गोष्ट निर्माण झाली तर? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना अशा प्रकारे काहीच नाही ना त्याच्यात लिहिलेलं. जो गृहस्थाश्रमी आहे आणि ज्यांनी संन्यास घेतला आणि सद्गुरूंच्या सांगण्यावरून परत आला, असं नव्हतं झालेलं की आपला आपण परत आला आणि मग त्याला मुलं झाली. आता हे अधर्माचं कृत्य झालं का? काही लिहिलेलंच नाही, कारण त्याच्या आधी तसं काही झालेलं नव्हतं. हे म्हणाले जाऊ दे काही लिहिलेलं नाही तर मग देहांत त्यांना, कुठंच काही लिहिलेलं नाहीये तसं. पण धर्माला असं विक्षिप्त स्वरूप येण्याची शक्यता असते. म्हणून धर्माचं मर्म समजून धर्माचं आचरण करण्यासाठी म्हणून नामस्मरणाच्या सारख्या उपासनेसहित धर्माधर्म विचार करणं हे गरजेचं राहतं. पूर्वी ज्यांच्या हातात धर्म होता ते तथाकथित शास्त्री आणि पंडित हे केवळ शब्दाचा अभ्यास करून धर्माचा निर्णय द्यायचे, म्हणून कठोरता आली. म्हणून आपल्याच समाजातल्या लोकांना स्पृश्य ठरवलं गेलं, अस्पृश्य ठरवलं गेलं, कारण कळत नव्हतं ना. पूर्वी आचरण ज्यांनी केलं आणि त्यांचा आंतरिक भाव समजत नव्हता आणि बाह्य भावाचं अनुसरण झालं. योग याग क्रिया धर्मा धर्म माया म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माधर्माचे टवाळ असा शब्द ज्ञानेश्वरीत वापरला. न समजता केलेलं धर्माचं आचरण आणि धर्म ज्या गोष्टीला दाखवतो, परमात्म्याला दाखवतो धर्म, किंवा धर्म तिकडे घेऊन जाणारा असला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त केवळ आई वडील ज्या धर्माचे आहेत तो धर्म मुलांना प्राप्त झाला म्हणून अशांच्या अभिनिवेशापोटी केलेलं संघटन देखील धोकादायक ठरू शकतं. या सगळ्या गोष्टी धोकादायक होऊन जातात. म्हणून हे सगळं समजून आणि साधनेसकट असावं असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. नामस्मरण करत असताना कसा लय घडतो, देहभावाचा देखील लय घडतो, अहंकाराचा लय घडतो, मनाचा लय घडतो. मग ज्या मनात धर्म साठवलेला होता, अधर्म साठवलेला, धर्माधर्माच्या गोष्टी साठवलेल्या होत्या, त्याचं लय घडून जाईल. योगाचं अनुसरण करत असताना जो खरा लय साधायचा आहे तो लय प्रेमामुळं भक्तीमुळं साधला जाईल. कर्माचं अनुसरण करत असताना कठोरता येणार नाही. हे सगळं हरिपाठामुळं नामस्मरणामुळं सुलभ जाईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. अजून याच्यावर मला थोडं बोलायचं आहे, अर्थात हा अभंगही संपलेला नाहीये पण आपली वेळ संपली. हरिपाठ आणि हरिपाठाचे लावले जाणारे अर्थ ही एक फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. एरवी नुसत्या हरिपाठावर निरूपण अशी आपल्या इथं ज्ञानेश्वरी दासबोध या परंपरेमध्ये कदाचित हातून घडली देखील नसती, कारण एवढं पुरे आहे असं स्वामीजी म्हणत असत. स्वामीजींनी हरिपाठ सांगितला पण अशा विस्तृततेने न सांगता त्यांनी थोडक्यात अर्थ सांगितले, पण त्यांनी हे अर्थ सांगितलेले आहेत. म्हणून ज्ञान आणि माझ्या असं लक्षात आलं, मी जसा फिरतो आहे भेटतो आहे, अनेक पंडितांना भेटतो आहे, प्रवचनकारांना भेटतो आहे, तेव्हा फार एकांगी अर्थ करून शेवटी आपली उपासना कशी श्रेष्ठ एवढंच सांगण्याकडं कल आणि निरूपणाचा ओघ असतो, की जे नसावं, जे मुळात सांगितलेलं आहे तर ते नीट अभ्यासून, तसंच परमार्थाची देखील सगळी अंग उपांग अभ्यासून म्हणजे साधना करून मग जर सांगेल तर एकांगी निरूपण कधी होणं शक्य नाही. पण अशी निरूपणं चाललेली असल्यामुळं वस्तुत मी या हरिपाठाकडं आकर्षित झालो, की आपण हरिपाठ निदान आपल्या समोर असलेल्या थोड्या लोकांना, असं सगळ्यांना सांगू शकत नाही, सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल नाही, सांगता येत नाही. पण काय ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय हे थोड्या लोकांना जरी सांगितलं तरी देखील ही एक संप्रदायाची सेवा होईल असं मला वाटलं. म्हणून मी हे सगळे अर्थ अशा पद्धतीने सांगतो आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम भद्रम कर्णे शृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्रा स्थिरैरंगै सुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोलो श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत।